नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थ, नियोजन, उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी बंदुकीच्या 3 फेरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली. त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारनं 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अजित पवार आणि अन्य 4 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघात स्थळावरून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या प्रकरणाचा तपास सखोल आणि पारदर्शकपणे करण्याला आणि तो निश्चित काळात पूर्ण करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 7.4% राहील असा अंदाज आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अहवाल सादर केला. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता करणारा बीटिंग रिट्रीट समारंभ आज संध्याकाळी दिल्लीत विजय चौकात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्री या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभात लष्कर, नौदल, वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे वाद्यवृंद सहभागी होणार आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 222 अंकांची वाढ झाली आणि तो 82,566 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76 अंकांची वाढ नोंदवत 25,418 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.